जखर्या अध्याय 3 देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशुआ परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता. मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, सैताना, परमेश्वर तुला धमकवो. परमेश्वराने त्याची खास नगरी म्हणून येरुश्लेमची निवड केली आहे, तो तुला धमकवो, आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय? यहोशुआ देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता, म्हणून जवळ उभा असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, याच्यावरची मळकट वस्त्रे काढून घ्या. नंतर तो देवदूत यहोशुआला बोलला, आता मी तुझे सर्व पापे काढून घेतली आहेत आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे. तो म्हणाला, त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा. त्याप्रमाणे त्यांनी यहोशुआला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रे सुद्धा घातली. पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशुआला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, माझ्या मार्गात चालशील आणि तू माझ्या आज्ञा पाळशील, तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील. माझ्यासोबत उभा असलेल्यामध्ये तुला जाता येता येईल असे मी करीन. तेव्हा हे यहोशुआ मुख्य याचका, तू स्वतः व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याचकांनो एका, ही माणसे तर चिन्ह असे आहेत. मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील. आता मी यहोशुआ पुढे ठेवलेला दगड पहा, या एका दगडाला 7 बाजू आहेत आणि मी त्यावर एक शिलालेख करीन. हा सेनाधीश परमेश्वर आहे आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलविल.